चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मोहिते पाटील साखर कारखान्याचा लिलाव, विरोधकानेच जिंकली बोली। महाराष्ट्राचं राजकारण हे कधी काळी साखर कारखान्यांभोवती फिरत असे, पण आता ही परिस्थिती बदलली आहे। साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणाचे दिवस आता संपले असून उलट राजकारणीच आता अडचणीत येत आहेत। कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाल्यानं माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विजय शुगर्सच्या साखर कारखान्याचा आज लिलाव झाला। या लिलावामुळे बँकेचे NPA कमी होणार आहे। मोहिते पाटील यांचे विरोधक आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी हा कारखाना विकत घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्याची प्रचंड राजकीय चर्चा झाली होती। अडचणीत असलेले साखर कारखाने, बँकांचे थकलेले कर्ज यामुळे सरकारचं पाठबळ राहावं यासाठी मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असंही बोललं जाऊ लागलं। विजय शुगर्सवर होते 183 कोटींचं कर्ज, ते फेडणं शक्य नसल्यानं शेवटी कारखान्याचा लिलाव करावा लागला। मोहिते पाटील यांचे राजकीय विरोधक बबनराव शिंदे यांनी हा कारखाना घेण्यासाठी सर्व शक्ती लावली होती। त्यांनी चढी बोली लावत 125 कोटीत कारखाना विकत घेतला। हा कारखाना घेण्यावरूनही राजकारण झालं। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे हे विरोधक समजले जातात। या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या मालकीचा विजय साखर कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून खरेदी केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे।